आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयातल्या गेल्या 3 दिवसातल्या मृतांची संख्या 31 वर. या सर्व मृत्यूंबाबत चौकशी करण्याची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. राज्यभरातल्या 2,225 हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान. सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. कृषी पंप वीज जोडण्याचं काम वेगानं पूर्ण करण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली योजनेला 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. प्रकाशाचा एटोसेकन प्लस विषयी केलेल्या संशोधनासाठी 3 शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 1 सुवर्ण 1 रौप्य आणि 4 कांस्यपदकांची कमाई. नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयातल्या गेल्या 3 दिवसातल्या मृतांची संख्या 31 झाली आहे. या सर्व मृत्यूंच्या कारणांची चौकशी केली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह रुग्णालयाला भेट दिल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
खरोखरच याच्यामध्ये कुणाचा हलगटीपणा होता का, औषधाचा पुरवठा नव्हता का, याला कारण काय, याची सखोल चौकशी करण्यासाठी आम्ही जी समिती नेमलेली आहे त्यासाठी उच्चस्तरीय समिती आणि पुन्हा नेमू, त्याचा अहवाल घेऊ आणि आपल्या आता बैठकीमध्ये ज्या अडचणी आमच्या लक्षामध्ये आल्या त्या आम्ही तात्काळ दूर करण्याचा प्रयत्न करू.
रुग्णालयातली रिक्त पदं तत्काळ भरली जातील. स्वच्छतेचं काम बाह्य यंत्रणेमार्फत केलं जाईल असंही ते म्हणाले. यापुढे एकही मृत्यू होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. या प्रकरणी दोषींवर कारवाई केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. रुग्णालयात औषधांची कमतरता नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणी आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज्यभरातल्या सुमारे 2,359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी तसंच 2,950 सदस्यपदाच्या तर 130 सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या 5 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यूपीएस मदान यांनी आज मुंबईत ही घोषणा केली. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे असं त्यांनी सांगितलं. उमेदवारी अर्ज येत्या 16 ते 20 तारखेदरम्यान दाखल करता येतील. येत्या 23 तारखेला छाननी होईल. येत्या 25 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हाचं अनावरण होईल. 5 नोव्हेंबरला सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान तर मतमोजणी 6 नोव्हेंबरला होईल. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7:30 ते 3:00 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तिथं 7 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. राज्याच्या 9 जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या पिकावर पडलेल्या विषाणूजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभाग आणि मदत आणि पुनर्वसन विभागानं तातडीनं सोयाबीन पिकाचे पंचनामे सुरू करावेत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले. पाऊस आणि तापमानाच्या बदलत्या स्वरूपामुळे यंदा चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम, नांदेड या जिल्ह्यात सोयाबीन पिकावर रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. राज्यात कृषी पंप वीज जोडण्याचं काम वेगानं पूर्ण करण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली योजनेला 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत झाला. यंदाच्या दिवाळीत आनंदाचा शिधा उपक्रमात मैदा आणि पोह्याचा देखील समावेश करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत झाला. दरवर्षी 27 विद्यार्थ्यांना अल्पसंख्याक विद्यार्थी परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेचा लाभ दिला जाणार असून नागपूरमध्ये 5 अतिरिक्त कौटुंबिक न्यायालय स्थापन करून या ठिकाणी 45 पदांनाही आज मंजुरी देण्यात आली. इमारतींच्या पुनर्विकासाला विरोध करणाऱ्या सदनिका मालकांच्या निष्कासनाबाबत अधिनियमात सुधारणा करायला मंत्रिमंडळ बैठकीत आज मंजुरी मिळाली. वारकरी संप्रदायाच्या विविध मागण्यांसंदर्भात वारकरी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे शासनाच्या ताब्यातच राहावं, आळंदीतल्या वारकरी शिक्षण संस्थेत निवास, कीर्तन भवन, शिक्षण वर्ग, भजन हॉलकरता 47 कोटी रुपयांचा निधी द्यावा यासह विविध मागण्यांबाबत यावेळी चर्चा झाली. वारकरी बांधवांच्या मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून त्याच्या पाठपुरावा करण्यासाठी मंत्री दादाजी भुसे समन्वय करतील असं मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला सांगितलं. यंदाच्या पावसाळ्यात राज्यात 1 जूनपासून आतापर्यंत सुमारे 1011 मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 91.6% पाऊस झाला. ऑगस्टमध्ये सरासरीच्या 38% पाऊस झाला असून सप्टेंबरमध्ये सरासरीच्या 128.8% पाऊस झाला. तर ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत सरासरी 71.1 मिलीमीटर पाऊस झाला आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रकाशाच्या अॅटोसेकन प्लस विषयी केलेल्या संशोधनासाठी 3 शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिक शास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. अमेरिकेचे पियरे एगोस्टिनी, जर्मनीचे फेरेंग क्रॉज आणि स्वीडनचे अॅन ल्युलियर या शास्त्रज्ञांना हा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराची घोषणा आज स्वीडनच्या रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सने केली. अत्यंत वेगवान प्रक्रिया मोजण्यासाठी प्रकाशाच्या लहान प्लस निर्माण करण्याचा मार्ग त्यांनी या प्रयोगातून दाखवला. हंगझू इथल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची विजयी घौडदौड कायम आहे. स्पर्धेच्या 10व्या दिवशी भारतानं आज 1 सुवर्ण, 1 रौप्य आणि 4 कांस्यपदकांची कमाई केली. त्यामुळे आतापर्यंत 69 पदकं जिंकून पदक तालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे. संध्याकाळच्या सत्रात पुन्हा एकदा भारतीय अॅथलेटिक्स संघ स्पर्धेच्या केंद्रस्थानी राहिला. पुरुषांच्या 800 मीटर शर्यतीत मोहम्मद अफसलनं रौप्य पदक जिंकलं तर महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत भारताच्या पारुल चौधरीनं सुवर्ण पदक पटकावलं. याशिवाय महिलांच्या 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत विथ्या रामराजनं 55.68 सेकंदात कांस्य पदक जिंकलं. महिलांच्या 54 किलो वजनी गटाच्या मुष्टीयुद्ध उपांत्य फेरीत प्रीती पवारनं कांस्य पदक जिंकलं. 75 किलो वजनी गटात बॉक्सर लवलीना बोरगोहेननं थायलंडच्या बायसन मॅनिकॉनचा पराभव करत पुढच्या वर्षीच्या पॅरिस ऑलिम्पिकमधलं आपलं स्थान निश्चित केलं. पुरुषांच्या कॅनो दुहेरी 1000 मीटरमध्ये भारताच्या अर्जुन सिंग आणि सुनील सिंग सलाम यांनी कांस्य पदक जिंकलं. धाराशिव जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वतीनं गावांचा घनकचरा आणि सांडपाणी निर्देशांक काढला जात आहे. त्याविषयी सविस्तर माहिती देणारा हा वृत्तांत.
धाराशिव जिल्ह्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी पहिल्या टप्प्यात 8 तालुक्यातील 80 गावांचं मूल्यांकन केलं जाणार आहे. यात गावातल्या कचरा साठवण्याचं ठिकाण, गावातला कचरा संकलन आणि विलगीकरण, गावातल्या स्वयंसहायता समूहाच्या सहाय्यानं कचरा वर्गीकरण, गावातलं उघड्यावर शौच बंद करून शौचालयांचा वापर वाढवणं, शौचालयांना नळ जोडणी, गावात उघड्यावर सोडलेल्या सांडपाण्याचं व्यवस्थापन, शोषखड्डे निर्मिती, गावात वृक्ष लागवड आणि गावकऱ्यांच्या श्रमदानातून सुशोभीकरण, प्लास्टिक कचरा संकलन आणि त्याचं व्यवस्थापन, कचऱ्यासाठी कंपोस्टिंग सुविधा यावर मूल्यांकन केलं जाणार आहे. याची गुणांकन प्रतवारी करून गावात स्वच्छतेसाठी प्रोत्साहन दिलं जाणार आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत स्वच्छतेला गती मिळणार आहे. देवीदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
नाशिक जिल्ह्यात 14 दिवसांनंतर कांद्याचा लिलाव सुरू झाला आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सकाळी कांद्याला सरासरी 2000 रुपयांचा भाव मिळाला. अन्य बाजार समित्यांमध्ये देखील बाजार सुरळीत झाला. केंद्र शासनानं कांद्यावरचं निर्यात शुल्क रद्द करावं यासह विविध मागण्यांसाठी 20 सप्टेंबरपासून कांदा व्यापारी संपावर होते. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत काल व्यापारी प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीनंतर कांद्याचे लिलाव सुरू करण्याची तयारी व्यापाऱ्यांनी दर्शवली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. नांदेडमधल्या शासकीय रुग्णालयातल्या गेल्या 3 दिवसातल्या मृतांची संख्या 31 वर. या सर्व मृत्यूंबाबत चौकशी करण्याची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. राज्यभरातल्या 2500हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 नोव्हेंबरला मतदान. सोयाबीन पिकाचे पंचनामे सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. कृषी पंप वीज जोडण्याचं काम वेगानं पूर्ण करण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली योजनेला 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय. प्रकाशाचा अॅटोसेकन प्लस विषयी केलेल्या संशोधनासाठी 3 शास्त्रज्ञांना यंदाचा भौतिक शास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत आज भारताला 2 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. We'll be right back.